सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत आपके साथ, वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद। काय कोण तुमच्या लाईफ मधला तो फुलासारखा माणूस? असतात आपल्या लाईफमध्ये अशी काही माणसं जी फुलासारखी असतात आणि आपण त्यांना फुलासारखं जपतो, नाही का? तर तुमच्या लाईफमधला फुलासारखा माणूस कोण आहे? FOOL, आज एप्रिल फुल आहे। सो मी तुम्हाला असा प्रश्न विचारलाय, मला फोन आले बॅक टू बॅक, ऐकत मला कोणी कॉल केलाय।
मी सौंदर्य बोलते, माझ्या लाईफ फुलासारखा माणूस नक्षत्र आहे।
नक्षत्र कोण आहे हा?
नक्षत्र माझ्या क्लासमधली मुलगी आहे, ती हमेशा फुल बनवती, बट ती फुल बनवते तर आम्ही तिला म्हणजे तिला हमेशा फुल बनवते ना, तर तिला आम्ही जोक करते, आम्हाला माहितीये, तिला माहित नसते की आम्हाला माहितीये।
गुड आफ्टरनून, अभिनीत अर्जुन बोलतोय।
हाय अर्जुन, ओके, कोण आहे तुझ्या लाईफ मधला फुलासारखा माणूस?
माझ्या लाईफ मधला फुलासारखा माणूस माझी मिसेसच आहे।
बरं, मिसेस का रे?
ती फुलासारखीच आहे, कारण की आणि कधी कधी फुलासारखी वागते पण, आय मीन फुल सारखी वागते।
ओके, म्हणून तुला फुलासारखी वाटते का?
हा, अदरवाइज ती फुलच आहे, कधी कधी फुल वाटते ती।
वहिनी आता शो ऐकत असतील, संध्याकाळचं जेवण भेटायचं नाही आज,
काय हरकत नाही,
चालेल का?
बाहेर मॅनेज करून घेऊ आपण।
बरं, किती वर्ष झाले लग्नाला?
2 वर्ष झाली।
ओके, अच्छा, मग फुलासारखं जपतोस ना वहिनी?
नाही, खरंच ऍक्च्युअल मध्ये खरंच ती फुलासारखीच आहे, दुसरा अर्थ काढू नाही याचा।
नाही, म्हटलं 2 वर्षामध्ये तू त्यांना फुलासारखं जपतोस ना?
हो सर, हो नक्कीच।
ओके, सो आपल्या आसपास आणि आपल्या लाईफमध्ये अशी अनेक माणसं असतात जी फुलासारखी असतात, त्यांना फुलासारखं जपावं लागतं आणि कधी कधी त्यांच्यापासून दूर पण राहावं लागतं, नाही का? आता काय करणार, असतात नाही का प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशी माणसं। इनोवेल आपके पास आने वाले कुछ गाने, कहीं मत जाओ, सुनते रहो 93.5 रेड एफएम, मैं हूं अभिनीत आपके साथ, बजाते रहो।